93.5 Red FM.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
हिलरी क्लिंटन ही अर्थात बिल क्लिंटनची बायको म्हणून आधी प्रसिद्ध होती. त्याच्यानंतर तिनं स्वतःचं असं राजकीय अस्तित्व निर्माण केलं आणि ओबामा बरोबर सुद्धा त्याच्या कॅबिनेटमध्ये तिने काम केलं आणि स्वतः अर्थात ती निवडणुका लढवून सेनेटर वगैरे हे सगळं झाली आहे. पण तिच्याकडे बिल क्लिंटनची जी काही लेगसी आहे, त्यांनी केलेलं चांगलं काम असो किंवा त्यानं केलेली स्कॅन्डल्स असो, याचा काही फरक पडतो का? म्हणजे काय लोकांना असं वाटतं का की दोन्ही असू शकेल की एकतर की अरे रे बिचारे हिलरीला बिलनी खूप त्रास दिला म्हणून तिला निवडून देऊया, किंवा बिल क्लिंटन पुन्हा त्यात काय हाल किंवा काय सिच्युएशन?
नाही, तसं त्या व्यवस्थेमध्ये होत नाही आणि त्याचा कौतुक करावा भाग असा लक्षात घ्यावा असा भाग असा महत्वाचा आहे असे की ही सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रामाणिकपणे पारदर्शकपणाने त्याच्याकडे बघतात. म्हणजे माणूस हा चुका करणारच, माणूस हा सर्जनशील प्राणी आहे, चुका होतील ती काय त्याला माफ करायचं आणि त्याला पुढे जात राहायचं. हा जो एक पाश्चात्य तत्वज्ञानामधला भाग आहे ना, तसं मूर्तिमंत स्वरूप अमेरिकेमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, बिल क्लिंटन यांनी नको तो उद्योग अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केला, त्यांनी जाहीर माफी मागितली, पत्नीची मागितली आणि राष्ट्राची मागितली, पत्नीने त्याला माफ केलं. शेवटी हा प्रश्न त्या दोघांमधला आहे, इतरांना नाकपुकवायचं काही कारण नाही अशा स्वरूपाचा विचार अमेरिकन मतदारांनी केला. त्यानंतर सुद्धा क्लिंटन निवडून आले, त्यामुळे त्याचा याच्यावरती काहीही परिणाम होणार नाही. क्लिंटन हा एक प्रकार सोडला, तर अतिशय उत्कृष्ट प्रशासक होते, आंतरराष्ट्रीय त्यांचा अभ्यास अतिशय दांग्या होता.
तसंच म्हणजे अगदी कॅम्प डेव्हिड अकॉर्ड पासून ते इतर त्यांची कामं इंटरनॅशनल
बरोबर. आणि हिलरी क्लिंटन हा आणि बिल क्लिंटन यांची पत्नी असणं मुळात हा म्हणजे जे काही योगायोग असतात त्यातला योगायोग. म्हणजे पूर्णपणे एकटी व्यक्ती म्हणून जरी बघायला गेलं तरी हिलरी क्लिंटन यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. हिलरी रोडॅम होत्या तेव्हापासून ही बाई अभ्यासू आणि अशा स्वरूपाची म्हणून ओळखली गेलेली आहे आणि आता ती पूर्णपणे ताकदीने अध्यक्ष पदासाठी येते. त्यांचं म्हणजे स्वतंत्रपणेच त्यांचं मोजमाप व्हायला हवं आणि हे त्या व्यवस्थेमध्ये होतं हा मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आता त्यामुळे त्यांचे पापं आता जी काही झालेली होती त्याचाही उल्लेख येतो की UBS नावाची बँक आहे. हिलरी क्लिंटन परराष्ट्र खात्याच्या मंत्री झाल्या आणि त्या बँकेला खूप मोठी कंत्राट मिळाली. त्याचबरोबर ती कंत्राट मिळत असताना त्याच बँकेने बरोबर क्लिंटन फाउंडेशनला देणग्या दिल्या. हा, पण महत्वाचा मुद्दा असा की हे सगळं बाहेर येतं आणि लोक त्याप्रमाणे चर्चा करतात हे मला खूप महत्वाचं वाटतं.
मोर ऑन दिस इन जस्ट बिट. माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. कमिंग अप इन जस्ट अ बिट. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बाज जाते रहो.